कुछ मौके जो होते हैं ना जिंदगी में बस एक बार मिलते हैं, ऐसा ही एक मौका आपको मिलने जा रहा है। इमेजिनेशन में ही सही, क्या चेंज करोगे आप लाइफ में अगर चांस मिला तो। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक तो आपके साथ है ही। शो के तीसरे घंटे में आ चुके हैं हम, और मैंने आपसे एक सवाल पूछा था कि अगर आपको लाइफ में चांस मिला कुछ चेंज करने का तो क्या वो चीज होगी जो आप चेंज करना चाहोगे।
पार्टिसिपेट कर आणि स्पोर्ट्स गेम खेळा आणि
ओके असं का वाटतं तुला हे का महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी?
कारण सध्या तर बघते मी, कारण आपल्या इंडियामध्ये नाही का स्पोर्टला जेवढं महत्व नाहीये जेवढं असायला पाहिजे, महत्व दिलं तर नाही का आता इम्पॉर्टन्स एवढं नाही माहित आहे ना, आणि कंपल्सरी नाही आहे, तर कंपल्सरी नसल्यामुळे सगळे अभ्यास सगळे वळत आहेत पण नाही का स्पोर्ट वरून सगळे दूर होत आहेत, त्याच्यावरून कोणी फिट तर राहत नाहीयेत, तर आपल्याला तिकडे पण बघायला हवे।
एक्झॅक्टली, स्पोर्ट्सचं जे महत्व आहे ना शाळेमध्ये कसं आपण ते जास्त लाईटली घेतो आणि त्या गोष्टीवरती आपण जास्त लक्ष देत नाही, सो शाळेमध्ये असताना स्पोर्ट्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे ती जास्त लक्ष देणार आहे असं तिचं म्हणणं आहे, आणि अगदी तिने खूप छान उत्तर दिलं आहे। तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यात अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला चेंज करायला आवडेल जर का चान्स मिळाला तर? सांगा 9607007935 माझा नंबर आहे, याच्यावरती डायल करून सांगायचं आहे। फेसबुकवरती एक पोस्टसुद्धा टाकली आहे मी याच रिलेटेड, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आपके कानों तक ये गाना आने जा रहा है रफ्तार का, बेबी मरवा का मन बेबी मरवा का मन, ये एंजॉय कीजिए और साथ में मेरे सवाल का जवाब भी दीजिए। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।